सावली अध्याय सातवा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री गुरुभ्यो नमः।
श्रोते मज सांगती की तू जी सांगतोस महती, ऐकून होता प्रसन्न चित्ती, उत्सुकता अमुची अधिक वाढे। जैसे जैसे चाले कथानक, अमची तैसीच वाढतसे भूक, श्रवणाचे ही पूर्ण सार्थक होत असे की आमुच्या। अमृतापरी जानकी जीवन, आम्हास करीते रे पावन, सुखी मार्गाचे आचरण सुभक्तासी लाभतसे। जानकीचे हे दिव्य जीवन, दीपस्तंभापरी जाणून तेची जीवन लक्ष करून जगता कृतार्थ वाटते। कल्पतरूपरी हे जीवन देते मनशांतीनी समाधान, सर्व दुःखाचे होई शमन मन चरणी लीन होई। तरी चातका परी वाट पाहून सर्व इंद्रिये एकवटून, आम्ही बैसलो एकाग्रमन पुढील कथानक ऐकावया। जैसा अभिषेक होई शंकरावरी, एक एक थेंब पडे पिंडीवरी, तैसी ओवी थेंबापरी कथा कलशातून टिपकते। तुझ्या कथा कथनाभिषेकाने आमुची प्रसन्न होता तमने, चित्तनासे भक्तिभावाने आनंद उर्मी दाटतात। तरी न करावा उशीर, मुखी घालावे मधुक्षीर, जानकी जीवन नीर तृष्णा अमुची शमवाया। तुमच्या तृष्णेचे कराया शमन, पाणपोई तुन काढून जीवन, ओंजळीत देतो भरून संतृप्त व्हावे म्हणून या। असो कुसुमताईचे घरात झाली पिशाच बाधा निर्मित, सहोदर झाले भयभीत जीवन घडी विस्कटली। कुणी पडतसे आजारी, कुणी भ्रमिष्ठा सारखे करी, शांती जाहली वैरी घरात त्या सर्वांना। त्यात काविळ झाली नणंदेला, कोणी न उरले घर कामाला, म्हणून कळविले आईला कालेस द्यावे धाडून। घरात होईल आधार, घर कामास लागे हातभार, तरी पाठवावे लवकर विलंब काही करू नये। काला जावयास निघाली तो खरुज रात्रीत उमटली, सर्वांगी खरुजेने भरली स्थगित जाहले जाण्याचे। मुलीशी ऐकून पत्र कहाणी, काला जाऊन शके म्हणोनी, जानकी निघे गणदेवी हुनी बडोद्यासी आली त्वरित। पिशाच बाधा केली दूर, काविळ ही जाहली पसार, सर्व पीडितांचा नूर पार बदलून गेला की। शांती निर्मिली घरात, मने झाली भीती मुक्त, म्हणोनी दर्शनास निघत पावागडी कालिकेच्या। कुटुंब मंडळी निघती सवे जानकी सही घेती, मंदिराचे पायथ्याशी येती दुपार पर्यंत सर्वजण। दोनशे पायऱ्या चढून मंदिरात येता थकून, तोची दुपार झाली म्हणून मंदिर बंद होतसे। पुजारी सांगतसे सर्वांना, आता न यावे दर्शना, सायंकाळी यावे पुन्हा फिरोनिया माघारी। भोजनाची वेळ जाहली म्हणोनी द्वारे बंद केली, कनवटीस किल्ली लाविली तोही निघाला झडकरी। परी पुजाऱ्याला सर्व विनवीत, परिश्रम जाहले बहुत, उतरोनी चढण्याचे अंगात त्राण नुरले आमच्या। कृपा करोनी अमुच्यावर द्वारे उघडावीत लवकर, दर्शन घेऊनी या सत्वर आम्ही निघू तुझ्या सवे। आम्हीही आलो लांबून डोंगर चढता गेलो थकून, दुपार जाहली लागले ऊन भुकाही लागल्या आम्हाला। तरी थोडी कळसोसून महाद्वार द्यावे उघडोन, श्री कालिकेचे व्हावे दर्शन त्याचीच भूक आम्हाला। परी पुजारी गेला संतापून, काही पायऱ्या गेला उतरोन, रागे म्हणे मीन उघडीन महाद्वार यावेळी। सर्व निराश होऊनी पाहत काय आहे देवीच्या मनात, भक्त उभे राहिले दारात परी दर्शन घडेना तयांना जैसा पायऱ्या गेला उतरून तोची भुंगे आले गडावरून पुजाऱ्या भोवती फिरून जाऊ लागले तयाला तसा धावत फिरे माघारी मणे माऊली आवरी आवरी अपराधाची क्षमा करी उघडून देतो द्वार मी पुजाऱ्याची उडता गाळण सर्व हसती पोटे धरून तोची जानकी सांगे विनवून भुंग्या नाती तेधवा अरे तो उघडण्यास आहे तयार तुम्ही न करावा प्रहार बाजूस होऊनी सत्वर मार्ग द्यावा तयाला तैसे भुंगे गेले निघोन महाद्वार दिले उघडोन सर्वजाती आनंदून गाभाऱ्यात प्रवेशती कालिकेचे घेता दर्शन अतिप्रसन्न सुंदर छान पूजनादी आरती करोन नम्र भावे वंदिती जानकी स्वकराते पसरोन उभी राहता तक्षण बर्फीचा पुडा आला निघुन सर्व पाहती आश्चर्याने मणे प्रसाद दिला देवीने तुमची प्रसन्न पाहुनी मने आशीर्वादही दिला अंबेने प्रसन्न होऊनी तुम्हाला पुजारी होता पाहत त्याला प्रसाद देऊनी करात सांगे संतुष्ट ठेवी सुभक्त जे जे येतील दर्शना भक्त जेव्हा संतोषतील देवी तेव्हा प्रसन्न राहील तुझवरी कृपाही करील हट्ट मात्र करू नये पुजारी लागला चरणी आई क्षमा करावी म्हणूनी पुन्हा ऐसान वागेन जीवनी आण आज घेतसे देवी दर्शनाने संतोषुन फराळादि सर्व उरकोन सर्व फिरती परतोन गड उतरावया लागले विनोदे गप्पा गोष्टी करीत गडही होते उतरत तोची कानावरी येत एक डरकाळी वाघाची कर्कश ऐकुनी डरकाळी भयभीत झाली मंडळी सर्व स्त्री पुरुषांची उडाली त्रेधा तेव्हा भयंकर एकमेका राहती बिलगून तो व्याघ्र आला समोरून काही अंतरावर थांबून पुनश्च दरकाळी फोडितो समोर वाघास पाहून मुलांची उडे गाळण सर्व उभे श्वास रोखून भयभीत ऐशा नजरेने तोची जानकी पुढे होऊन वाघाजवळ जाऊन हात फिरवी अंगावरून म्हणे शांत व्हावे बच्चा तू तुझी इच्छा केली पूर्ण आता जावे परतोन तोची नतमस्तक होऊन व्याघ्र वंदन करीतसे जानकीची आज्ञा ऐकून व्याघ्र गेला पळून श्वास सुटकेचा सोडून सर्व झाले जणू सचेतन थोडे होऊन या शांत घाम सर्वांगाचा पुसत तशात कोरड पडे मुखात पायही गेले गळून तेव्हा जानकी सांगे हसून फुकाच गेलात घाबरून भेटावया आले देवी वाहन प्रेमाने मजलाते सर्वसांगती जानकीला तुमचे परीन धैर्य आम्हाला अमसा जीव असे घाबरला प्रत्यक्ष पाहता वाघाला अतिशोष पडता तोंडात पाण्याचा शोध होते करीत तो समोरून येताना दिसत एक सुंदर बालिका कुमारिका गोरी सुंदर आली नेसून रेशमी परकर सस्मित आली समोर करी कलश घेऊनिया म्हणे तुम्हास पाहिजे पाणी आणिले मी कलश भरोनी थंडगार घ्यावे पिऊनी देत असे मी तुम्हाला सर्व होऊनिया हर्षित पाणी पिऊनी झाले तृप्त तैसी ती हसत हसत निघून गेली बालिका जैसी बालिका गेली निघोन एकमेका विचारती जाण अरे ती कोण कोठली म्हणून विचारले नाही कोणीही चांदीचा कलश आली घेऊन चांदीच्या पेल्याने पाणी पाजून कोण आली जंगलामधून भर प्रहरी दुपारच्या तेव्हा जानकी सांगे हसून ती कालिका होती म्हणून तुम्हास पाणी गेली पाजून प्रत्यक्ष बालिकेच्या रूपाने तुम्हास नाही हे कळले परी मी होते ओळखिले अप्रत्यक्षरिता दर्शन घडविले महाकालिकेने तुम्हाला तरी आता न करावी चिंता सर्व भार टाका तिचे माथा, योगक्षेम पालन करता तीच एकटी जगात, तीच उत्पन्न करीते भीती, तीच आहे सौख्यदात्री, याची प्रत्यक्ष आली प्रचिती आज तुम्हाला सर्वांना। सर्व गेले आनंदून, चैतन्य संचारले देहातून, भराभर गड उतरून गृहा गेले आपुल्या। आत्माराम खोपकर म्हणूनी जानकी सुभक्त होते मनी, प्रयत्न नोकरीचे कारणी करीत होते सर्वत्र। गरिबीची परिस्थिती म्हणून त्यात नोकरी नव्हती जाणून, धरिती जानकीचे चरण मार्गदर्शन घ्यावया। जानकी तयांना सांगत फोटोग्राफी शिकावी त्वरित, उज्ज्वल यश आहे दैवात त्यात कीर्ती मिळेल। परी कॅमेरा घ्यावया विकत, पैसेही नव्हते हातात, उसन्या पैशाने घेत विश्वास ठेवूनी शब्दावरी। ऐसा तो घेऊन या विकत, कलाही ती केली हस्तगत, ते दैवत्यांचे उघडत नोकरी लाभली सरकारी। महाराष्ट्र सरकारात फोटोग्राफीचे खात्यात, प्रमुख जागेवरी लाभत उत्तम नोकरी तयांना। त्यांचे कार्य पाहुनी चांगले, बढती मिळोन वर चढले, गौरवासी पात्र झाले यश कीर्ती मिळवोनी। असो एकदा मुंबई बंदरात, मालजहाजामधून उतरत, कळेन कैसा त्यांच्यात फोट जाहला सकाळी। सर्व मुंबई गेली हदरून, लोकपळती जीव घेऊन, वाटे बॉम्ब फुटला कोठून, हलकल्लोळ माजला। सोन्याच्या विटा होत्या बोटीत, त्याही इतस्तत उडत, काही घरे हदर्याने पडत, आगी लागल्या बंदरात। त्यात बातमी आली कानी, दुसराही स्फोट होईल म्हणूनी, वाटे बंदरची फुटोनी, पाणी शिरेल शहरात। परी फोटोग्राफर म्हणूनी खोपकर धावती तत्क्षणी, बंदरावर ती जाऊनी फोटो काढती जहाजाचा। जहाज पेटले दूर समुद्रात, तरी भीतीही होती मनात, परी कर्तव्यान चुकत फोटो घेती घटनेचा। ते फोटो असता घेत दुसरा स्फोट तेव्हाच होत, भीतीने त्रेधा उडत आवाजाने भयंकर। पाणी उडे उंचावरती, आगीचे लोळही पसरती, रंग आकाशात दिसती लाल लाल भयंकर। विटा उडती बोटीतून, त्या अंगावर येता पाहून, सांभाळ जानकी म्हणून डोळे मिटून बैसले। तरीही वीट गेली चाटून होपकरांचे खांद्यावरून, परी दुखापतन झाली म्हणून उपकार मानिती जानकीचे। ऐसे वाचता संकटातून, गणदेवीस जाती दर्शना लागून, नवजीवन दिधले म्हणून लोटांगण घालिती जानकीला। सांगती सर्व अद्भुत कहाणी, कैसा वाचलो स्फोटातुनी, तुझ्या नावाची अगाध करणी कृपा आई केलीस तू। तेव्हा जानकी सांगे हसून, अरे तुझे दुःख झेलून, तेथे प्रत्यक्ष मी येऊन डाव्या खांद्यावरी घेतले मी। डावा खांदा दाखविती उघडोन, तो विटेचा ठसा आला दिसोन, वाटे खोल बैसला ऋतून पाठीवरी तियेच्या। ठसा पाहता पाठीवरी सर्व आश्चर्य पावले मनांतरी, काळजी वाहसी कितीतरी सुभक्तांची तू आपुल्या। होपकरांसी आले गहीवरून, आपुले मरण घेतले ओढून, अश्रुजला ते शिंपून चरण धुतले जानकीचे। जय जानकी आई म्हणूनी आपुल्या बाळास सांभाळोनी, धन्य केलेस या जीवनी कृपा अपार केलीस। पाहुनी फोटोचे नैपुण्य कौतुकासी पात्र होती म्हणून, अनेक बक्षिसे मिळवून धन प्रतिष्ठा पावले। कुसुमताई सुळे म्हणून एक नास्तिक बाई जाण, दैववादावर विश्वासून राहत असे आपुल्या। विश्वास नव्हता देवावर, म्हणे दैव असता बलवत्तर, सौख्य लाभे जीवनभर देवन काही करू शके। तिज अपत्ये होती दोन, एक मुलगा दुजी कन्या जाण, ऑपरेशन घेतले करवून प्रपंच नको म्हणून या। वाटे आहे सुखी जीवन, तोची अपघात आला घडून त्यात मुलगा पावला मरण आकाश कोसळले तिचे वरी पुत्रवियोगान साहून कुसुम जाहली बेचैन परी उपाय काही म्हणून निश्चित नवता तिज पुढे तिची पाहुनिया दुःख स्थिती कुणास उपजली सन्मती म्हणे जानकीची होता उपस्थिती मार्ग काही सापडेल म्हणोनिया तिज विचारिती तेव्हा कुसुम देई संमती पुत्रवियोगाची आपत्ती साहून शके माऊली जोवरीन कोसळे आपत्ती तोवरीन कळेल महती देवाची होईल ही स्मृती मनुष्यासी तेधवा जानकीचे लागता चरणी म्हणे तू आलीस पुत्र कांक्षेनी परी गर्भाशय घेतला काढोनी काय सांग मी करू शके पूर्वीन केलास विचार मग दैवात कोठुनी येणार परी विश्वसिता मजवर प्रयत्न पाहीन करोनी पुत्र प्रेमाच्या कांक्षेने कुसुम सांगते नम्रपणे आपण जे सांगाल ते यत्ने भक्तिभावे करीन मी उपासना सांगता तिजला काही महिने करावयाला गर्भाशय की उत्पन्न झाला पोटा माझी तियेचा डॉक्टर पाहती तपासून तो गर्भाशय आला दिसून पुत्रकांक्षेची फिरून आशा उत्पन्न जाहली तेव्हा निष्ठेने बैसोनी चरणी म्हणे आई तुझी अगाध करणी आता पुत्र द्यावा फिरुनी ओटी मध्ये माझिया तेव्हा जानकी देई हसुन एक श्रीफल ओटी तुन म्हणे पुत्र दिला औक्षवान चिंता न करावी मुळीच पुढे विश्वासुनी सेवा केली तो कुसुम गर्भवती झाली सुपुत्रवती ती झाली जानकीच्या कृपेने अभक्त झाली सुभक्त वरी कृपा छत्राखाली येत जानकीचे असंख्य भक्त कृतार्थ झाले जीवनी म्हणून या श्रोतेजन तुम्हास दिले ओंजळ भरून जानकीचे मधुजीवन कृष्णा तृप्ती करावया संतुष्ट तुम्ही व्हावे म्हणून धरून बैसलो श्री चरण की स्फूर्ती द्यावी उतरोन जानकी जीवन वर्णावया तैसेच जानकीच्या ही चरणी माथा ठेवूनी मनोमनी जीवन प्रकट करावे म्हणूनी वारंवार प्रार्थितसे तेव्हा जानकी सांगे हसोनी तुझ्या लेखणीत उतरोनी मी प्रकट जाहले भुवनी वाङ्मय मूर्ती म्हणूनिया जया आवडेल माझी भक्ती त्याने वाचावी ही सप्तशती मी नित्य राहीन सांगाती सुभक्ता जवळ माझिया
इति श्री जानकी महिमा कथनम नाम सप्तमोऽध्यायः श्री जगज्जननी जगदम्बा एकविरा मातार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु।